प्रकरण पहिले, योग माया। आपल्या सभोवतीचे विश्व अधिक डोळसपणे बघायला आपण शिकूया। आपण विश्व बघतो परंतु त्यात डोळसपणा नसतो, निरीक्षण नसतं। आपल्या पायाखालचं गवत, आजूबाजूची वनराई, चरणारे पशु, उडणारे पक्षी, पक्ष्यांची किलबिल, जनावरांचं हंबरणं, निर्झरांचे मधुर नाद, वायूचा घोंगावणारा आवाज, वाहनांची गडबड, लोकजीवनातील लगबग, दुःखाचे कढ, आनंदाचे निश्वास, मनाचे तणाव, विचारांचे संघर्ष, कल्पनेचे मनोरे, वास्तवाचे चटके, हसणारी मुलं, रडणारे वृद्ध, नटणाऱ्या स्त्रिया, साहसी तरुण इत्यादी इत्यादी, हे सर्व आपण नित्यशः पाहतो। परंतु त्या पाहण्यात उपेक्षा असते, आत्मीयता नसते। अगदी माझेच आप्त, इष्ट वा सुहृद असले तरच त्यांच्या सुखदुःखाशी मी समरस होईन। एरवी मला काय त्याचं? हीच वृत्ती। ही वृत्ती म्हणजे सावट आहे, दृष्टीवर आलेले ढग आहेत। हे ढग बाजूला सारता आले तर अरुणोदयाच्या संगीतासह पदन्यास करत येणाऱ्या सूर्योदयाप्रमाणे सर्वच लखलखीत होईल, स्वच्छ दिसू लागेल आत तथा बाहेर। जे आतले दिसेल त्यात पूर्वीचा मी कुठेच दिसणार नाही। मीच निर्माण केलेल्या मोहात मला मग्न करून टाकणाऱ्या या वृत्ती आकाशातील इंद्रधनुष्यासारख्या होत्या हे मला जाणवेल। व वृत्तींचे ढग मनोरूपी क्षितिजाच्या पलीकडे जाताच इंद्रधनुष्यही लोपले, हीच माझी शुद्ध प्रकाशातली जाण असेल। तोच प्रकाश आत बाहेर फाकू लागला आहे हेही मला कळते। त्यामुळे बाहेरच्या जीवनातली सळसळ मी आता हेरू शकतो। आत्तापर्यंत निर्जीव हलणाऱ्या चित्राप्रमाणे भासणाऱ्या सर्व गोष्टी मी वेगळ्याच सावधानतेने बघू लागतो। आजवर मला जे परके वाटत होते तेच माझे असे वाटू लागते। हसणे असो वा रडणे, धडपड असो वा शांतता असो, किलबिल असो वा हंबरणे असो, नाद असो वा आवाज असो, दुःखाचे कढ असोत वा आनंदाचे तुषार असोत, या सर्वांमधून चैतन्याचा एक मुग्ध प्रवाह वाहत आहे असं स्पष्ट दिसू लागतं। म्हणजेच सर्वत्र तेज आहे, शक्ती आहे। माझी दृष्टी माझ्या देहापुरती सीमित होती, तोवर आत आणि बाहेर जडवत चैतन्यशून्य असं मला भासत होतं। आता देहपरायण वृत्तींचे ढग नष्ट होताच माझ्यातला चित्सूर्य प्रकाशित झाला आणि आत बाहेर पसरलेल्या त्याच्या प्रकाशाने मी धुंद झालो। सर्वगत प्रकाशाच्या धुंदीत मला दिसतं की एका चैतन्यानेच हे सर्व विश्व निर्माण केले आहे, शिवाय ते स्वतः त्यातच भरून उरलेले आहे। विश्व म्हणजे दिसणारे, भासणारे, अनुभवाला येणारे, माझ्यासह स्थिरचर स्थूल व सूक्ष्मासह सर्वच विश्व। ते आकर्षक आहे, लोभस आहे, मनाला भुरळ घालणारं आहे, त्यालाच माया असं म्हणतात। या मायेचा प्रणेता आपल्या योग मायेने विश्व निर्माण करतो, विश्वाच्या पोटात पुन्हा माया स्थापन करतो। म्हणून मायेतच शोध घेत राहिलं तर प्रणेता कधीच गवसणार नाही, मात्र मायेच्या अतीत होण्याचा प्रयत्न केल्यास प्रणेता जरूर गवसतो। प्रणेता गवसला की प्रणेत्याच्या योगधारक शक्तीचा सूर्य प्रकाशमान होतो आणि तो मायाच चैतन्यमय करून टाकतो। प्रत्येकाने आपल्या सभोवतीचं विश्व ही माया आहे असं ओळखावं आणि तिचा निर्माता हाच सर्वेश्वर आहे हे जाणून असावं। सोहम हंसहा।